सदगुरु साईनाथ महाराज की जय।
श्री सच्चिदानंद सदगुरु साईनाथ महाराज की जय। ओ वाळू आरती माझा सद्गुरुनाथा माझा साईनाथा पाचाही तत्वांचा दीप लाविलाता निर्गुणाची स्थिती कैसे आकार आले बाबा आकार आले सर्वा घटी भरून उरले साई माऊले ओ वाळू आरती माझ्या सद्गुरुनाथा माझ्या साईनाथा पाचाही तत्वांचा दीप लाविलाता रजतम सत्वती हे माया प्रसवली बाबा माया प्रसवली मायेची या पोटी कैसी माया उद्भवली ओ वाळू आरती माझ्या सद्गुरुनाथा माझ्या साईनाथा पाचाही तत्वांचा दीप लाविलाता सप्त सागरी कैसा खेळ मांडिला बाबा खेळ मांडिला खेळोनिया खेळ अवघा विस्तार केला ओ वाळू आरती माझ्या सद्गुरुनाथा माझ्या साईनाथा पाचाही तत्वांचा दीप लाविलाता ब्रह्मांडीची रचना कैसी दाखवी डोळा बाबा दाखवी डोळा तुका म्हणे माझा स्वामी कृपाळू भोळा ओ वाळू आरती माझ्या सद्गुरुनाथा माझ्या साईनाथा पाचाही तत्वांचा दीप लाविला आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेविते साधु संता मनोवेध रामाझा आरती ज्ञान
महाकैवल्य तेजा से धाम जाऊनी पौडा एकांता वैरा
त्याचा कुंच घेऊनी चौक झाडीला बाबा चौक झाडीला तयावरी सुप्रेमाचा शिळकावा दिसला आता स्वामी सुखे निद्रा करा अवधूता बाबा करा साईनाथा सुंदर नवविधा भक्ते बाबा नवविधा भक्ते ज्ञानाच्या समया लावणी उजळल्या ज्योते आता स्वामी सुखे निद्रा करा अवधूता बाबा करा साईनाथा चिन्मय हे सुखधाम जाऊनी पहुडा एकांता मंचक हृदयाकाशी टांगिला हृदयाकाशी टांगिला मनाची सुमने करोनी केले से जेला आता स्वामी सुखे निद्रा करा अवधूता बाबा करा साईनाथा चिन्मय हे सुखधाम जाऊनी पहुडा एकांता एक पाठ लावून एकत्र केले बाबा एकत्र केले दुर्बुद्धीच्या गाठी सोडून पडले सोडले आता स्वामी सुखे निद्रा करा अवधूता बाबा करा साईनाथा चिन्मय हे सुखधाम जाऊनी पहुडा एकांता कृष्णा कल्पनेचा सोडून गलबला बाबा सोडून गलबला दया क्षमा शांती दासी उभ्यासे वेला आता स्वामी सुखे निद्रा करा अवधूता बाबा करा साईनाथा चिन्मय हे सुखधाम जाऊनी पहुडा एकांता मनी घेऊनी नाजूक दुःशाला बाबा नाजूक दुःशाला निरंजन सद्गुरु स्वामी निजविलसे जेला आता स्वामी सुखे निद्रा करा अवधूता बाबा करा साईनाथा चिन्मय हे सुखधाम जाऊनी पहुडा एकांता सद्गुरु साईनाथ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त परिप्रसादाची वाट द्यावे धोनी ताट शिष घेऊनी जाईना तुमचे झालिया भोजन झालं एक सवा तुम्हाला देवा शिष घेऊनी जाईना तुमचे झालिया भोजन तुका म्हणे चित्त करुणी राहील निवांत शिष घेऊनी जाईना तुमचे झालिया भोजन पावला प्रसाद आता विठोनी जावे बाबा आता जावे आपला तो श्रम कळो येतसे भावे आता स्वामी सुखे निद्रा करा गोपाळा बाबा साई दयाळा उरले मनोरथ जातो आपल्या स्थळा तुम्हासी जागवो आम्ही आपल्या चाडा बाबा आपल्या चाडा शुभाशुभ कर्मे दोष हरावया पीडा आता स्वामी सुखे निद्रा करा गोपाळा बाबा साई दयाळा उरले मनोरथ जातो आपल्या स्थळा म्हणे दिदले उच्चिष्टाचे भोजन उच्चिष्टाचे भोजन नाही निवडिले आम्हाला भिन्न आता स्वामी सुखे निद्रा करा गोपाळा बाबा साई दयाळा उरले मनोरथ जातो आपल्या स्थळा सद्गुरु साईनाथ महाराज की जय।
सद्गुरु साईनाथ महाराज।